பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் கிருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் பிரம்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வரஹ குரு சாக்ஷாத் பரப்ரஹ்மா தஸ்மை ஸ்ரீ குரவே நமஹ. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய ப்ரதிபோதிதாம் பகவதா நாராயணேன ஸ்வயம் வ்யாஸேன க்ரதிதாம் புராண முனினா மத்யே மஹாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணீம் பகவதீம் அஷ்டாத்தசாத்யாயினீம் அம்பத்வாம் அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷிணீம். நமோஸ்து தே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாய தபத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ணா பிரஜ்வாலிதோ ஞானமய பிரதீபஹ யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருதஸ்துன்வந்தி திவ்யைஸ்தவைஹ வேதைஸாங்க பதக்ரமோபநிஷதைஹ காயந்தி யம் சாமகாஹ. தியானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்தி யம் யோகினோ யஸ்யாந்தன் விது சுராசுரகணாஹ தேவாய தஸ்மை நமஹ. ஸ்ரீராம். கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சௌசாரதாபசமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே. சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாத சந்தான சம்ஸ்திதஹ வீதராகோ விசேஷஶ்ச ஸ்ரீ குரு பாது மாம் பவே. ஞானே ஷாங்ரி சரோஜலுப்த மதுப சுவாமிஸ்வரூபாங்கிதானூதிபதிக சாட்சி ஸ்வயம் காபடீ नमस्ते किल एकनाथ सदृशो मृतौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिदम् रक्षस्व दीनांकितम् ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
सद भावे साधु भावे च सद इति एतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत् शब्द पार्थ युज्यते। केवल अस्तित्व किंवा शुद्ध अस्तित्व या अंगानी तसच साधुत्वाच्या अंगानी साधुत्वाच्या भावानी सत शब्द हा योजला जातो। सद भावे साधु भावे च सद इति एतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा तसच प्रशस्त कर्माला देखील म्हणजे सात्विक कर्माला देखील चांगल्या कर्मांना देखील सत् शब्द पार्थ युज्यते। सत् हा शब्द हे अर्जुना उच्चारला जातो असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे। आणि हा श्लोक गेले माझी कल्पना की दोन बुधवार आपण पाहत आलेले आहोत। त्याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पाहतो आहोत। तरी सत् शब्द येणे आटूनी असताचे नाणे दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप जे सत् तेची काळे देशे होऊ नेणेची अनारिसे आपणपा आपण असे अखंडित हे दिसते तेतुले आहे ते असतपणे जे नोहे देखता रूपी सोये लाभे जयाची तेणेसी प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखी जे करुनी सम ऐक्य बोधे तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गिळुनी होई एकसरे सन मात्रची ऐसा हा अंतरंगू सत् शब्दाचा विनियोगू जाणा म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हेची उणे म्हणून हे बोलणे देवाचेची इथपर्यंत आपण आलेलो होतो। आणि मला असं वाटतं की याच्यावरचं निरूपण देखील तुमच्या सगळ्यांचं चांगलं लक्षात राहिलं असणारच कारण तुमचे चेहरेच सांगतायत की मी बोलता बोलता तुम्हाला सगळं समजतंय। तरी देखील परत एकदा सांगतो हाँ। सत या शब्दांनी जे असत म्हणजे जगत प्रकृती कर्म देह कर्मफळ आणि कर्म करणारा करता मी त्या मीच्या ठिकाणी देहाचा अभिमान इंद्रियांचा अभिमान मनाचा अभिमान देह जी कर्म करतो त्या कर्माच्या फळांबद्दलचा अभिमान अशा प्रकारचे अभिमान वास करत असतात. हे देह तादात्म्याचं जे असताचं नाणं आहे ते सत शब्दांनी दूर व्हावं आणि अव्यंग अशा ब्रह्माची प्राप्ती व्हावी अव्यंग असं ब्रह्म समजावं याकरता सत हा शब्द योजलेला आहे. हे अव्यंग वाण अधिष्ठान ब्रह्म जे सत त्याची काळे देशे होऊ नेण्याची अनारिसे ते कोणत्याही काळामध्ये म्हणजे सकाळ माध्यान्ह काळ सायंकाळ रात्र काळ अशा कोणत्याही काळामध्ये तसं चालू काळ भूतकाळ भविष्यकाळ अशा प्रकारे काळाचे जे आपण काल्पनिक विभाग करतो त्या विभागामध्ये देखील आणि देशामध्ये म्हणजे प्रदेशामध्ये म्हणजे कधी कधी आपण आपल्या घरात असू कधी मंदिरामध्ये असू कधी आपण जिथं नोकरी उद्योग धंदा करतो त्या कामाच्या ठिकाणी असू कधी मित्रमंडळींच्या ठिकाणी असू कोणत्याही देशामध्ये आणि कोणत्याही काळामध्ये होऊ नेण्याची अनारिसे हा जो अधिष्ठान असणारा सत मी परमात्मस्वरूप किंवा ब्रह्मस्वरूप तो त्याचा नित्यतेचा बोध ढळतच नाही. जे सत त्याची काळे देशे होऊ नेण्याची अनारिसे आपणपा आपण असे अखंडित याचं कारण कोणत्याही देशामध्ये कोणत्याही काळामध्ये जी कर्म घडतात त्या कर्मामध्ये जो कर्ता आहे मी तो अखंडित सत स्वरूप आहे असाच कर्त्याला बोध आहे. हे दिसते जेतुले आहे ते असतपणे जे नोहे देखता रूपी सोये लाभे जयाची. हे जगत दृश्य जगत जेवढं काही दिसत आहे ते असतपणे जे नोहे ते खरं म्हणजे असत असल्यामुळं ते नाही असं शास्त्र त्याच्याबद्दल म्हणतं म्हणजे जगत हा आभास आहे असं शास्त्र म्हणतं. देखता रूपी सोये लाभे जयाची मात्र हे पाहिल्यानंतर आपण नाम रूपामध्ये तसे गुंतूनच पडतो अडकूनच पडतो. तेणेसी प्रशस्त ते कर्म म्हणून कर्ता ब्रह्मरूप आहे पण तो कर्ता ज्याच्या संबंधी कर्म करतो आहे ते जगत जे खरं म्हणजे असत आहे पण आम्हाला साक्षात आहे ना अशा वेळेला ते जे कर्म आहे ते कर्म देखील प्रशस्त असावं. तेणेसी प्रशस्त ते कर्म ते झाले सर्वात्मक ब्रह्म म्हणून सात्विक कर्म तो जर करेल तर ते कर्म देखील ब्रह्मस्वरूपच असेल. देखी जे करुणी सम ऐक्य बोधे ऐक्य बोधे म्हणून सात्विक कर्म तेही परमात्मस्वरूप आहे आणि मीही परमात्मस्वरूपच आहे अशा ऐक्य बोधानी कर्म आणि कर्माचा कर्ता हे सम ब्रह्मस्वरूप आहेत अशा बोधाने तो कर्मांकडे पाहतो आणि आपल्याकडे देखील पाहतो। तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाबिले ब्रह्माकारे, म्हणून ओंकाराने म्हणजे ब्रह्म जाणल्यामुळं, एकाक्षर ब्रह्म जाणल्यामुळं, त्याचा ध्यानात प्रत्यय घेतल्यामुळं त्या प्रतीतीच्या योगानी प्रतीतीच्या पश्चात जेव्हा कर्माला हात घालतो तेव्हा जगत देखील परमात्म स्वरूप आहे। जगतामध्ये कर्म करणारा देह देखील, इंद्रिय देखील वस्तुतः परमात्म्यापासूनच उत्पन्न झालेली आहेत आणि इंद्रिय जगत हे ब्रह्मस्वरूपच आहे। त्याच्यातून जे कर्म निष्पन्न होतं ते कर्म ही ब्रह्मस्वरूपच आहे आणि कर्माचं फळ देखील ब्रह्मस्वरूपच आहे। तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे, अशा प्रकारे ओंकारांनी आणि तत्कारांनी ते कर्म हे ब्रह्मस्वरूप आहे असा ज्याला बोध झालेला आहे ते गिळूनी होई जे एकसरे सन मात्रची। कर्ता देखील देह इंद्रिय मन, पण देह मन इंद्रिय याच्या बुडाशी असणारा अधिष्ठानभूत असणारा मी जो आहे, मीचा जो भाव आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुनपण न घेता मी ऐसे तत्वता स्फुरे ते स्वभावता तुझे रूप। तुझं रूप नाम वर्ण आकार याच्याही बुडाशी जो सहज मी मी म्हणून जो भाव आहे तोही ब्रह्मस्वरूप आहे। इंद्रिय जगत कर्म कर्मफळ जशी ब्रह्मस्वरूप आहेत तसा कर्ता देखील ब्रह्मस्वरूप हे कर्त्याच्या म्हणजे मीच्या लक्षात राहिलं पाहिजे। म्हणून देह अधिभूत त्या देहाच्या आत असणारा आत्मा हा अधियज्ञ जो स्वतःला जीव समजतो अधिदैव समजतो तो खरं म्हणजे आत्मस्वरूप आहे, अधियज्ञ स्वरूप आहे। आठव्या अध्यायाच्या भाषेमध्ये तो सत्स्वरूप आहे। ऐसा हा अंतरंगू सत् शब्दाचा विनियोग, अशा प्रकारचा हा अंतरंग सत् या शब्दाचा विनियोग जाणा म्हणे श्रीरंगू। तुम्ही हा विनियोग लक्षात घ्या, हा योग्य रीतीने तुम्ही समजून घ्या, जाणा म्हणजे अनुभवाला आणा असं श्रीरंग म्हणतो, श्रीकृष्ण म्हणतो। जाणा म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे, हो मी म्हणत नाहीये ते श्रीकृष्ण म्हणतायत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ना मीची जरी हो म्हणे, आता जे श्रीकृष्णांनी सांगितलं तेच जर मी सांगतो असं मी म्हटलो तरी श्रीरंगी दुजे हेची उणे, तर त्यांनी एकदा सांगितले आणि मीही सांगतोय याच्यात माझी अहंताच डोकावेल। म्हणून हे बोलणे देवाचेची, म्हणून आपलं हे देवानीच सांगितले, श्रीकृष्णांनीच सांगितले, मी म्हणत नाहीये। इथपर्यंत आपलं झालेलं होतं। आता आणि की ही परिसत शब्दुहा अवधारी सात्विक कर्माकरी उपकारू जो, अशा प्रकारे जो कर्ता आहे कर्माचा मी तो परमात्म स्वरूप आहे असं कर्त्याला लक्षात आलं अहंता विरहित, तर ध्यानाने ओंकाराची प्रचिती आणि मग जगत देह इंद्रिय मन बुद्धी कर्म आणि कर्मफळ हे सगळं विश्वामध्येच येतं आपला देह हा विश्वामध्ये पंचभौतिक विश्वामध्ये येतो आणि या देहाच्या आत ज्याला मी असं म्हणतो तो सत या शब्दानी प्रतीत होतो। आता आणिकी ही परी सत शब्दुहा अवधारी अशा प्रकारे सत या शब्दानी अहंकार रहित करता ब्रह्मस्वरूप असं प्रतीत झाल्यामुळे ओम तत् आणि सत या ब्रह्मनामाच्या विनियोगामुळे कर्म घडतं आणि जणू घडत नाही। जगतातली जी घडामोड आहे तसं म्हटलं तर सूर्य उगवत नाही, सूर्य आपल्या जागी आहे, पृथ्वी फिरल्यामुळे आपल्याला पृथ्वीवर असल्यामुळे पृथ्वीच्या सापेक्ष सूर्य उगवला असं वाटतं आणि सूर्य मावळला असं वाटतं। सूर्य आहे तिथंच आहे, पृथ्वी फिरते आहे, त्याच्यावर प्रकाश पडला काय आणि प्रकाश नाहीसाहून अंधार पडला काय, फक्त वस्तुस्थिती आहे, पृथ्वीला काही नाही फरक पडत आहे। पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये तिच्या गतीनी, स्वतःभोवती फिरून तर फिरतीये, तिचं उद्देशाशिवाय फिरणं आहे। सूर्य देखील आता असं लक्षात आलेलं आहे की सूर्यही स्थिर नाहीये, सूर्य ज्या आकाशगंगेचा घटक आहे त्या आकाशगंगेमध्ये कोणाच्या तरी भोवती सूर्यही फिरतो आहे आणि सगळेच फिरत आहेत पण विना उद्देश फिरत आहेत। ते केवळ आहेत, ओंकारानी जे आहे जगत ते परमात्म स्वरूप आहे, कोणाच्या तरी अधिष्ठानावर आहे एवढंच समजत आहे। तसंच ओंकारानी ब्रह्माचा निर्देश होतो आहे, तत्कारानी या हे जे जगत आहे ते जसं आहे तसं परमात्म स्वरूप आहे हे समजत आहे। आणि हे दोन समजून उपयोग नाही, व्यवहारात विसरतो, जो ध्यानात प्रतीत होतो त्या आत्म्याला व्यवहारात मी विसरतो। मी तुमच्याशी बोलायला लागलो आणि एक विषय बोलायला लागलो की मी आत्मस्वरूप आहे, ध्यानात प्रचिती घेतलेली आहे, हे मी साफ विसरून जातो। ऑफिसमध्ये काम करताना मी ते विसरतो, जेवण जेवताना मी ते विसरतो, रस्त्याने जाताना मी ते विसरतो। ध्यानातली प्रचिती कर्मामध्ये कामाला येत नाहीये, म्हणून कर्म ब्रह्मस्वरूप आहे। ध्यानामध्ये मी ब्रह्मस्वरूपाचा प्रत्यय घेतलेला आहे आणि कर्म ब्रह्मस्वरूप आहे असं म्हटलं तरी करणारा कर्ता हा स्वतःला देह मन बुद्धी समजतो परत, त्यामुळे तो स्वरूपाला विसरतो। तो सत्स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, हे त्यांनी कायम लक्षात ठेवावं। हा ओम तत् सत या शब्दाचा विनियोग आहे, पण हा विनियोग तेव्हाच कामाला येईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आता आणिकी ही परी सत शब्दू हा अवधारी सात्विक कर्मा करी उपकारू जो, करता जर सात्विक कर्म करेल तरच कर्त्याच्या ठिकाणी हा बोध टिकेल। मी मागच्या वेळेला म्हटलेलं होतं की हा 17वा अध्याय चाललाय, यज्ञ दान तप सात्विक यज्ञ सात्विक राजस यज्ञ तामस यज्ञ, सात्विक तप राजस तप तामस तप, सात्विक दान राजस दान तामस दान। एक दान जरी असलं तरी देखील ते सात्विक असावं। यज्ञ दान तप इत्यादी ज्या क्रिया आहेत तर त्या क्रिया सात्विक असल्या तरच तो करता आपण सत्स्वरूप ब्रह्म या बोधामध्ये टिकून राहू शकेल। त्याची जर कर्म सात्विक नसतील तर तो टिकून राहू शकणार नाही। स्वामींच्या दुकानात कोणीतरी आलं आणि ते सिगरेट ओढतच आत आले, ते ज्ञानेश्वरी सांगणारे नाही, ते आले आणि त्यांनी तिथं स्वरूपानंदांचा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा मूर्ती पाहिली आणि ज्ञानेश्वरी तिथं पडलेली पाहिली, त्यांच्या तिजोरीवर ठेवलेली पाहिली. ते म्हणाले की ही ज्ञानेश्वरी कोण वाचतं? तर तेव्हा बाळासाहेब वाकडे होते, ते म्हणले मीच वाचतो. समजते का वाचता? पण जशी समजेल तशी वाचतो म्हणाले. तुम्ही आमच्या स्वामी स्वरूपानंदांकडे या, ते त्यांना माहित. ते म्हणाले मी येतो, फक्त ती सिगारेट तेवढी बाहेर. तर ते म्हणाले काय फरक पडतो, तुम्ही ब्रह्म मी ब्रह्म, हे कापड ब्रह्म सिगारेट ब्रह्म, असा तर बोध ज्ञानेश्वरीत सांगितलेला आहे. स्वामीजी म्हणाले की ते सिगारेट ब्रह्म माझ्या कापड ब्रह्माला आग लावेल, तेवढं ते बाहेर टाका आणि आत या. जे कर्म आहे ते कर्म जर सात्विक नसेल तर या तत्वज्ञानाचा जो तत्वज्ञान बाळगतो त्याला काही उपयोग नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा जो सत शब्द आहे तो सात्विक कर्मांना देखील योजला जातो. वर भगवंतांनी जे म्हटले त्याचं निरूपण चाललंय, प्रशस्ते कर्मणि तथा सत शब्द हा पार्थ योज्यते. प्रशस्त कर्माला देखील सत असं म्हटलं जातं. तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बगे, परी एकाधे का अंगे हिणावती जे. जी सत्कर्म आहेत, ज्ञानेश्वर महाराजांनी सत्कर्माबद्दल तरी संतान सवे वसता म्हणजे संतांची संगती हे सत्कर्म, योग ज्ञानी पैसता म्हणजे योगाचा अभ्यास ध्यानाचा अभ्यास, आणि उपनिषद भगवद्गीता ब्रह्मसूत्र अशा अद्वैत ज्ञानाचा अभ्यास, तसंच त्या ज्ञानामध्ये डूब देऊन राहणं याला सत्कर्म म्हटलेलं आहे. गुरुचरण उपासिता वैराग्येसी, संतांची संगती आणि गुरुचरणांची उपासना हे सत्कर्म आहे. आणि वैराग्यासहित गुरुचरणांची उपासना. मी अशी गोष्ट वाचली ती की मेहरबाबा एका टेकडीवर चार महिने चातुर्मास म्हणून जाऊन राहिलेले होते बर का, आणि त्यांनी असं सांगितलं तर की या चार महिन्यामध्ये मी एकांतात राहीन आणि मला एक फ्लास्क भरून कॉफी फक्त वर आणून कोणीतरी पोचवत जा. दिवसभर ती कॉफी म्हणजे तेवढंच हे करून मी चार महिने मेहर बाबा राहिले. तर ती कॉफी नियमित पोचवण्यासाठी म्हणून एका सद्भक्तांची त्यांच्याच एका चांगल्या सदशिष्याची योजना केली गेली आणि खालून फ्लास्क भरून कॉफी मेहरबाबांना ती व्यक्ती नेऊन देत असे. चार महिन्यानंतर मेहरबाबा खाली आले त्यांचा नेम उरकून, तेव्हा त्यांनी चौकशी केली की मी फ्लास्क भरून कॉफी मागितली ती, तर ती कमी का येत होती असं त्यांनी विचारलं. तेव्हा जे पाठवत होते ते म्हणाले की आम्ही थर्मास भरून व्यवस्थित पाठवत होतो. मग चौकशी केली तर तो म्हणाला की मी वर जाताना बाबांचा प्रसाद म्हणून आधीच कॉफी एक ग्लासभर कॉफी मी पित असे असं लक्षात आलं. म्हणजे मी याचा थेट वैराग्याशी संबंध लावत नाहीये, तरी देखील कुठेतरी रोज ती कॉफी पिण्याची खोडच त्याला कॉफी प्यायला भाग पाडत होती आणि तीही बाबांची कॉफी तो पित होता. म्हणून तो गुरुसेवाच करत होता, वर टेकडीवर कॉफी नेऊन देत होता, पण त्याच्यात वैराग्य भाव नव्हता. तसंच आपली जी नियत कर्म आहेत ती नियत कर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेली कर्तव्यात्मक कर्म ही सत्कर्म आहेत. ती यज्ञ भावनेने केली तर सत्कर्म होतात, म्हणजे सेवा भावनेनी, समर्पण भावनेनी, स्वार्थ त्यागानी. तसंच त्याच्यात फलाशा न ठेवल्यामुळे ती सत्कर्म होतात आणि कर्तृत्वाचा अहंकार न ठेवल्यामुळे ती सत्कर्म होतात. सत्कर्म कोणतंही कर्म एकदम सत्कर्म आणि दुष्कर्म असं त्याची विभागणी नाही करतायत. त्याच्या एवढ्या कॅटेगरीत जर बसत असेल तर चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीद्वारा भक्ती ज्ञानाचा उदय अंतःकरणात होतो. तरी सत्कर्मे चांगे चालिली अधिकार बगे, जी काही अधिकारानुसार सत्कर्म चाललेली असतील, पण आत्ता मी जे काही सांगितलं तेवढ्या तशी जर करायची म्हटली तर आपण कोणीच त्या सत्कर्मात पास होण्याची शक्यता नाही. प्रत्येक कर्म एक कर्म नाही. तुमची जी कर्म आहेत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेकडो कर्म आपण करत असतो, ती आपला आंतरिक अधिकार जितपत आहे तितपतच आपण करणार, त्याच्या पुढे जाऊन कशी करणार. जसे स्वरूपानंद कर्म करत होते तशी एकदम मला कशी जमतील असं सांगतात की स्वरूपानंद देसाईंच्या घरामध्ये पूजा करून बर का ते तीर्थ जे आहे ते घेऊन बाहेर येत असत. बाहेर जे तुळशी वृंदावन आहे त्या तुळशी वृंदावनाला ते तीर्थ तुळशीला घालत असत आणि मोठ्या भक्तिभावानी तुळशी वृंदावनाला तीन प्रदक्षिणा घालत असत. स्त्रिया तुळशी वृंदावनाभोवती प्रदक्षिणा घालतात, पुरुषाच्या बाबतीत हा भाव नाही. आणि आता तुळशी वृंदावनच शहरात तर नाहीच आहे. त्यांचा जो अधिकार होता, त्यांचं चालणं, त्यांचं पाहणं, त्यांची पूजा करणं, हे त्यांच्या अधिकाराप्रमाणे ते करत होते, त्यांच्या आंतरिक भावाप्रमाणे ते करत होते. तो भाव आपल्यापाशी तसा येणं अवघडच आहे. म्हणून ही जी सत्कर्म चांगलीच कर्म, पण आपण आपल्या अधिकाराप्रमाणेच करणार, आपल्या कुवतीप्रमाणे करणार असं असल्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी न्यून राहू शकतं. परी एकाधेका अंगे हिणावती जे, त्याच्यात काहीतरी हिणकस असू शकतं. तई उणे एके अवयवे शरीर ठाके आघवे, सगळे अवयव त्याच्यामध्ये एखादा जर उणे असेल तर शरीर अडखळतं. आजही करतातच, अर्थात डॉक्टर जेव्हा जन्म होतो तेव्हा ते सगळं ते बाळ नीट पाहून घेतात. हल्ली ऑडिओमेट्री टेस्ट देखील करतात, त्याला ऐकू येते का ही त्यांना तेव्हाच समजतं. पण पूर्वीच्या वयस्कर बायका घरात बाळंतीण असायची, बाळंत झाल्यावर ते बाळ सगळं नीट पाहून घ्यायची, सगळे अवयव नीट आहेत ना याची गरज असते. एखादा जर अवयव उणे असेल तर जन्मभर तो अडखळतो. का अंगहीन भांडावे रथाची गती, रथाचं जर एखादं चाक नीट नसेल तर रथाची गती बंद पडते, नुसते घोडे असून उपयोगाला येत नाही. तैसे एकेची गुणे विण सत्तची परी असतपण, म्हणून हा सात्विक कर्म एवढी एकच गोष्ट नसेल तर, जरी कर्त्याला आपण सत आहोत, ब्रह्मस्वरूप आहोत असा बोध असला तरी तो खरा नसेल. मी म्हटलं होतं ना की त्या जोशी अभ्यंकर खून खटल्याच्या वेळेला ती नायलॉनची वायर ब्रह्मस्वरूप, मी ब्रह्मस्वरूप, गीताच म्हणते की यस्य नाहंकृतो भाव बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबद्धते, असं म्हणून गळे आवळणं हे बोध असल्याचं लक्षण नाहीये. जर ते सात्विक कर्म नसेल तैसे एकेची गुणे विण सतची परी असतपण, तर ते खोटेपणाच येतो त्याच्यामध्ये. कर्मधरी का जाण जिये वेळे, त्यावेळेला अहंता योगाने कर्माच्या ठिकाणी अपूर्णता ही येतेच. स्वामीजी ते दुकानदारांची गोष्ट सांगायचं ना की बाहेर एक भाऊ आलेल्या गिराईकाला गोविंद गोविंद असं म्हणत असे, आत जो त्याला माल दाखवत असे तो माल दाखवताना नारायण नारायण असं म्हणत असे, आणि मग माल घेतल्यानंतर पैसे घेणारा जो काउंटरवर बसलेला भाऊ आहे तो हरी 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 असं म्हणत असे. स्वामीजी म्हणायचे की जो गोविंद गोविंद म्हणत होता तो आतल्यांना सावध करत होता की गोंधळ आलाय आलाय आपल्याकडे गिराईक. मी जर दुकानदार असेन आणि तुम्ही माझ्या दुकानावरून नुसता गेलात तर तुमच्या माझ्या जाण्याचा मला उपयोग काहीच नाही. तुम्ही आलात तर मी गोविंदा बनवू शकणार तुम्हाला. असा जर भाव असेल तो नारायण नारायण असं म्हणणारा तो दोघांनाही सुचवत असे की व्यवस्थित सगळं झालेलं आहे, खरेदी झालेली आहे याची, आणि हरी हरी म्हणणारा आता त्याच्या पाकिटातून पैशाचं हरण झालेलं आहे असं अशा भावाने हरी हरी म्हणत असे. म्हणून सात्विक कर्म पाहिजे, कर्त्याला बोध पाहिजे, तैसे एकेची गुणे विण सतची परी असतपण. कर्म धरी का जाण, हे जे कर्म आहे ते धरी म्हणजे अपूर्ण राहतं, जाण जे अहंतेमुळं जाणीवेमुळं, जिये वेळे तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी सत शब्द कर्मा करी जीर्णोद्धारू. तेव्हा ओंकारानी म्हणजे दिवसाच्या प्रारंभी ब्रह्मभावाचा प्रत्यय घेतल्यामुळं आणि तत् म्हणजे दृश्य विश्व कर्म कर्मफळ आणि इंद्रियांसकट सर्व काही ब्रह्मस्वरूप आहे, अशा ब्रह्मभावामध्ये युक्त होऊन सावाईला हा चांगी हे चांगलं झालं परी सत् शब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू. सात्विक कर्ता आणि सात्विक कर्म यांनी त्या कर्माचा खरा जीर्णोद्धार होतो. आपल्या अनुग्रहाच्या श्लोकांमध्ये हाच कर्म सांगितलेला आहे बरं का. पहिलं ध्यान सांगितलेलं आहे, गमा गमस्यम गमनादि शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम. गम आणि आगम प्रथम श्वासाचं आणि नंतर वृत्तीचं, या दोन वृत्तींच्या दरम्यान जी शून्य स्थिती असते, श्वासाचं गमन आणि आगमन याच्या दरम्यान जी शून्य स्थिती असते, श्वास घेतल्यानंतर सोडण्यापूर्वी शून्य स्थिती असते, आणि वृत्ती ही आली गेली आणि पुढची यायची आहे याच्या दरम्यान शून्य स्थिती असते, ही शून्य स्थिती चिद्द रूपाचा बोध देते। शून्य स्थिती जेव्हा दीर्घ होते ध्यानामध्ये, विचाररहितता जेव्हा दीर्घ होते, तेव्हा जो द्रष्टा असतो त्या द्रष्ट्याला स्वरूप बोध होतो। शून्य दर्शनानंतर द्रष्टा हा आपण आत्मरूप आहोत असं जाणतो। ते जाणल्यानंतर पश्यामी ते रूपम जनांतरस्थम, मी जे जाणलेलं आहे तेच आता सर्वांच्या अंतर्यामी आहे, या बोधाने मी सर्व विश्वाकडे पाहतो। तत्कार आणि असं पाहिलं तरी देखील काही एक अपूर्णता राहते, कारण पाहणारा आपल्या स्वतःला देह समजायला लागतो। म्हणून हंस हंसे तियो ब्रुयात, हंसो नाम सदाशिवा हा श्लोक आला। मी तोच आहे, मी तोच आहे असं जो म्हणत राहतो तो सदाशिवी विद्या, परमार्थी विद्या, त्याचा अध्यात्म विद्येचा धनी होतो। ते असतपण, ते असंतपण फेडी आणि सद्भावाची रूढी, निज सत्वाची प्रौढी सत्शब्दुहा। म्हणून हे कर्माचं जे असंतपण आहे, संत याचा अर्थ शाश्वत, संत आपण कोणाला संत म्हणतो तो शाश्वताच्या बोधात असतो म्हणून त्याला संत म्हणतो। करी वृत्ती जो संत तो संत जाणा असं म्हटलेलं आहे। आपली वृत्ती शाश्वताच्या ठिकाणी जो रमवतो, शाश्वत करतो वृत्तीला, तो संत। ते असंतपण फेडी आणि सद्भावाची रूढी, आपल्या ठिकाणी असणार असंत जे अशाश्वत, त्याचा अबोध जाऊन आपण शाश्वत स्वरूप, ब्रह्मस्वरूप आहोत असा भाव जो धरतो, असंतपण जो फेडतो, नाहीस करतो, आणि हा भाव गेला की एक व्हॅक्युम तयार होतो। एक गोष्ट काढून घेतली तर तिथं आणखी एक गोष्ट आणून ठेवावी लागते, आणि सत्भावाची रूढी, असंतपण, अशाश्वतता काढून टाकतो आणि त्या ठिकाणी शाश्वत सत स्वरूपाचा निश्चय बळकट करतो। निज सत्वाची प्रौढी सत शब्दुहा, अशा प्रकारे निज सत्व आपणच ब्रह्मस्वरूप, आपणच पूर्ण, हा बोध, हा उच्च बोध, त्याचं वर्णन करण्यासाठी सत शब्द आलेला आहे। दिव्यौषध जैसे रोगिया, म्हणून हा सत शब्द रोग्याला जसं एखादं औषध अगदीच लागू पडलं की तो म्हणतो काय चमत्कार झाला, त्याच्या दृष्टीने ते दिव्य औषध होऊन जात। इतके दिवस कसे भोगले कोण जाणे, पण हे औषध लागू पडलं। रोग्याला जसं एखादं औषध अचूक लागू पडावं, का सावावो ये भंगलिया, अगदीच जो खचलेला आहे, भंगलेला म्हणजे, कधी कधी एखादा इतका हट्ट उत्साह ज्याला म्हणू, सगळीकडे अपयशी, घरात नाही, दारात नाही, व्यवहारात नाही, असं असल्यामुळं अतिशय खचून गेलेला, कदाचित अपमानानी असेल, कदाचित पैशाच्या अडचणीमुळे असेल, कदाचित कर्जाच्या गोष्टीत बुडाल्यामुळे असेल, अनेक अडचणींनी का सावावो ये भंगलिया, अशा भंगलेल्या खचलेल्या व्यक्तीला जर सहाय्य मिळालं, रोग्याला औषध मिळावं किंवा अशा अडचणीत आलेल्या व्यक्तीला सहाय्य मिळावं, सत् शब्द कर्मा व्यंगलिया तैसे जाण, कर्म हे तसं अबोध आपल्या अंतःकरणात वाहिलेलाच असल्यामुळं कर्म हे अपूर्णच आहे आपल्या अहंतेमुळं, आपल्या फलभोगाच्या इच्छेमुळं, आपल्या कर्तेपणाच्या भावनेमुळं। म्हणून हा सत् शब्द त्याच्यावर अचूक उपाय आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। अथवा काही प्रमादे, कर्म आपुलिये मर्यादे चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन, किंवा कधी कधी कळत न कळत चूक घडते, इतका काही सतत प्रत्येक व्यक्ती सावध आणि चुकतच नाही असं कसं शक्य आहे? त्या प्रमादामुळे कर्म आपुलिये मर्यादे, कधी कधी कर्म बरोबर असतं म्हणजे त्यावेळेला कर्तव्यात्मक, पण त्या कर्मामुळे हानी होते। जसं तुम्ही एखाद्या ठिकाणी आहात आणि तुमच्या हाताखाली 10 जण आहेत आणि त्याच्यातले 3 जण काढायला तुम्हाला सांगितलंय, तुम्ही रात्री तळमळता, रोज तुम्ही बरोबर डबे खाता, रोज सुखदुःखाच्या गोष्टी बोलता, रोज एकमेकांशी तुम्ही विश्वासाने वर्तन करता आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी सांगितलं की 3 जण नको येत, आता तूच ठरव। म्हणून कर्माला एक मर्यादा आहे स्वतःची, आणि त्या कर्माने कोणाचं तरी नुकसानही होतं। तुमचं ते नियत कर्म भले नियत कर्म आहे। अथवा काही प्रमादे, कर्म आपुलिये मर्यादे, म्हणून कोणाचं तरी नुकसानही होऊ शकतं ना। चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन, आणि अगदी निषिद्ध ज्याला म्हणू तिथपर्यंत जातं। मामासाहेब दांडेकर एकदा रुईया कॉलेजवरून रेल्वे जात असताना ते की हे आमचं कॉलेज असं सहज उद्गारले, तेव्हा समोर बसलेला माणूस म्हणाला की माहिती आहे कॉलेज आणि तिथले ते चक्रम प्राचार्य, आणि विचारलं त्यांना खोदून तर ते मामासाहेबांबद्दलच घटना घडलेली होती। त्या वेळ उलटून गेली, त्या मुलाला जे मामासाहेब प्राचार्य असताना त्याचे वडील समोर बसलेले होते, त्याला परीक्षेची फॉर्म फी भरण्यासाठी जी मुदत होती ती मुदत संपते म्हणून तो मामांकडे आला। मामा म्हणाले की तुला म्हणजे त्यांच्या अखत्यारीत अजून सगळी लिस्ट करून पाठवायची राहिलेली होती म्हणून 2-3 दिवस मुदत देतो। 2-3 दिवस गेल्यावरही तो फी भरू शकला नाही फॉर्म फी, तर ते म्हणले आता नाईलाज आहे। दरम्यान त्या मुलांनी त्याचे वडील कुठं दिल्लीला होते तिथं तो कॉन्टॅक्ट करत होता, पण ते टूरवर गेलेले होते, पैसे वेळेवरही आले नाहीत आणि तो परीक्षेला बसू शकला नाही। फी नाही तर ते कसे फॉर्म त्याचा पाठवता आला नाही, पण त्या मुलाच्या मनावर परिणाम होऊन तो खचला। त्याला औषधोपचार करायला लागले तरी तो दुरुस्त नाहीच झाला। ही हकीकत ऐकल्यावर मामांनाही आठवलं की असं घडलेलं होतं, पण मामा असं सांगायचे की धड वडिलांचा दोष नव्हता, धड मुलाचा दोष नव्हता, आणि त्या खुर्चीवर बसलेल्या असताना माझाही दोष नव्हता। अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये कर्मालाच अशी मर्यादा कधी कधी येते, चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन, चालतयाची मार्गू सांडे पारखियाची अखरे पडे, रहाटी माझी न घडे काई काई। कधी कधी चालणारा मार्ग चुकतो का चुकत नाही, कसा चुकतो कोण जाणे। अगदी पारखियाची अखरे पडे, अगदी पारखी आहे म्हणजे चाणाक्ष आहे, पण एखाद वेळेला तोही फसतो, अखरे म्हणजे खोट्यामध्ये तोही सापडतो, अगदी सगळं फुंकून ताक देखील फुंकून पिणारा पण कोणीतरी येऊन फसून जातो। रहाटी माझी न घडे काही काही, जग रहाटीमध्ये काय काय घडत नाही असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात। म्हणून तैसी कर्मा राभस्ये सांडे सीमा, असाधुत्वाची या दुर्नामा येवो पाहे जे। म्हणून ही जी कर्म आहेत ती कर्म अविचारानी कधी प्रमादानी कधी चुकून कधी कर्मामध्येच असा दोष आहे आणि ते तुमच्या वाट्याला आलेला आहे। असाधुत्वाची या दुर्नामा येवो पाहे जे, अगदी सात्विक कर्म आहे करायचं आहे पण तुम्हाला कधी कधी नाही न तसं करता येत, तुम्ही अशा बंधनाच्या चौकटीत असता की तुम्हाला कर्तव्य म्हणूनच ते करायला भाग पाडतं, ते सात्विक नसतं। असाधुत्वाची या दुर्नामा, तेथ गा हा सत्शब्दू येरा दोही परीस प्रबुद्धू, तेव्हा हा सत्शब्द कामाला येतो, तेव्हा कर्त्याच्या ठिकाणी विवेक पाहिजे। कर्त्यानी जो प्रकृतीचे केले नेघे, प्रकृती कर्म करते आहे आणि आपण प्रकृतीपासून वेगळे आहोत, सत्स्वरूपच आहोत, असं तेव्हा कर्त्यानी समजायला पाहिजे। तेथ गा हा सत्शब्दू येरा दोही परीस सुबुद्धू, म्हणजे ओम आणि तत् या दोन्ही प्रमाणेच हा सत् शब्द देखील उत्तम रीतीने कामाला येतो। प्रयोजिला करी साधू कर्माते यया, म्हणून ओम तत् आणि सत् या तीन शब्दांचा, ब्रह्मनामाचा म्हणजे या तीन शब्दांमध्ये जो बोध सांगितलेला आहे तो लक्षात घेऊन करी साधू विनियोग कर्माते यया, या कर्मांचा विनियोग अशा प्रकारे करावा। अजून बऱ्याच होव्यात पुढच्या वेळेला। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांतिः शांतिः शांतिः। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल
श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।